आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 65 लाख लाभार्थ्यांना ई प्रॉपर्टी कार्डचे वितरण। तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधणार। आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर। स्वामित्व योजनेअंतर्गत दिलं जाणारं ई प्रॉपर्टी कार्ड हा केवळ दस्तऐवज नसून आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। स्वामित्व आणि भू आधार या दोन्ही योजना ग्रामीण भारताच्या विकासाचा आधार आहेत, असंही ते म्हणाले। छोट्या गावांना स्वामित्व योजनेच्या होणाऱ्या लाभाबद्दल बोलताना प्रधानमंत्री म्हणाले,
स्वामित्व योजना से गांव के विकास की प्लानिंग और उस पर अमल अब काफी बेहतर हो रहे हैं। आज हमारे पास स्पष्ट नक्शे होंगे तो विकास के काम की प्लानिंग भी सटीक होगी। अब प्रॉपर्टी राइट्स मिलने से ग्राम पंचायतों की मुश्किलें भी दूर होगी।
या कार्यक्रमात देशभरातली 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 50,000 अधिक गावातली 65 लाख ई प्रॉपर्टी कार्ड्स प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी ठिकठिकाणच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला। नागपुरातल्या रोशन पाटील या शेतकऱ्याशी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले,
अच्छा रोशन जी, आप क्या करते हैं और परिवार में कितने लोग हैं?
सर मैं एक किसान हूँ सर, खेती भी करता हूँ और साथ साथ में एक प्राइवेट जॉब भी करता हूँ सर। मेरे परिवार में टोटल 6 लोग हैं।
तो ये स्वामित्व योजना का कार्ड, मालमत्ता पत्रक, ये सारी गतिविधि का आपको संबंध कैसे आया, कैसे मिला और इससे क्या आगे फायदा हुआ?
सर मुझे स्वामित्व कार्ड जब से मिला तब मैं उस पे लोन ले पाया। पहले सर लोन नहीं मिलता था, मेरे घर में मतलब पुराना बड़ा घर है गांव में, तो प्रॉपर्टी कार्ड होने से मुझे लोन मिल पाया सर। मैंने बैंक से 9 लाख रुपए का लोन लिया और उस पैसों से कुछ पैसों से घर बनवाया है सर, और कुछ पैसों से खेती में सिंचाई का साधन किया। उससे सर मेरा फसल बढ़ गया और आमदनी भी बढ़ गई।
जमीन मालकाला त्याच्या जमिनीची कायदेशीर सनद मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,17,000 गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे। 1.5 लाखांपेक्षा जास्त गावांसाठी 2.25 कोटी प्रॉपर्टी कार्ड्स तयार करण्यात आली आहेत। राज्यातल्या 60 लाखांहून अधिक कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्यात विविध ठिकाणी लाभार्थ्यांना हे प्रॉपर्टी कार्ड मिळाले। देशात तंत्रज्ञानावर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी असू नये, तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते पोहोचावं, तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण व्हावं हे उद्दिष्ट ठेवून गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे। मुंबईत पॅन IIT वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी परिषदेच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते। पुढच्या 10 वर्षांमध्ये संपूर्ण जगात मोठे राजकीय, भौगोलिक, आर्थिक बदल घडून येतील आणि येणारी कित्येक वर्ष घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या स्थित्यंतरात भारताचा मोठा वाटा असेल, असं सांगून भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT शिक्षण घेतलेल्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून या मोठ्या बदलाला हातभार लावावा, असं आवाहन वैष्णव यांनी केलं। UPI राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, सेमीकंडक्टर क्षेत्र, 4G तंत्रज्ञान, वंदे भारत रेल्वे गाड्या, कवच रेल्वे सुरक्षा यंत्रणा इत्यादींचा उल्लेख त्यांनी बोलताना केला। इथेच न थांबता उत्पादनाचा देश म्हणून उभं राहण्याचं आणि जगासमोरच्या समस्यांवर तोडगा काढण्याचं भारताचं लक्ष आहे, असं ते म्हणाले। त्यापूर्वी ठाण्यात बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणाऱ्या बोगद्यांच्या बांधकामाचा आढावा अश्विनी वैष्णव यांनी घेतला। बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई, ठाणे, सूरत आणि अहमदाबाद सारख्या शहरांच्या आर्थिक घडामोडींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असं वैष्णव या आढाव्यानंतर म्हणाले। मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो, मोनो आणि ST प्रवास करता येणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही माहिती दिली। या उपक्रमांमुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल। एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आतापर्यंत मेट्रो बेस असे सगळे आपले ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते. आपली सबर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं, कारण ती आपली मुंबईची लाईफलाईन आहे. आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे, त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर त्या ठिकाणी वापरता येतील.
यामुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचेल, वाहतूक व्यवस्थेतले अडथळे दूर होतील, तसंच महसूल वाढीसाठी सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं JEE पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. BE आणि BTEC या अभ्यासक्रमांसाठी होणारी परीक्षा 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठीचं प्रवेशपत्र आज जाहीर करण्यात आलं. इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती मिळू शकतील. येत्या 28, 29 आणि 30 जानेवारी रोजी BE BTECसह आर्किटेक्ट प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी JEE परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची प्रवेशपत्रं लवकरच मिळतील, असं संस्थेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देश विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 118वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. त्याशिवाय हा कार्यक्रम AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी रेल्वे पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्ग इथून एकाला अटक केली. दुर्ग रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतलं. रात्रीपर्यंत मुंबई पोलीस तिथे पोहोचून त्याची चौकशी करतील आणि त्याचा ताबा घेतील. कोलकात्याच्या RG कार रुग्णालय बलात्कार आणि हत्या प्रकरणी सियालदा न्यायालयानं आरोपी संजय रॉयला दोषी ठरवला आहे. त्याच्या शिक्षेबद्दलचा आदेश येत्या सोमवारी न्यायालय जाहीर करेल. गेल्या 9 ऑगस्टला या वैद्यकीय महाविद्यालयात 31 वर्षीय प्रशिक्षणार्थीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं आढळलं होतं. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास CBI केला. मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातल्या 6 आरोपींना बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे या 6 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकिलांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली नाही, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मराठा समाजाला कुणब्यांच्या वाट्याचं आरक्षण नको. सर्वेक्षण करून मराठा समाजातील जे मागास असतील त्यांना आरक्षण द्यावं, असं खासदार नारायण राणे म्हणाले. अखिल मराठा फेडरेशनच्या 3रा संमेलनाचं उद्घाटन आज रत्नागिरीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. इराणमधल्या तेहरान इथं सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत झालेल्या गोळीबारात 2 न्यायाधीशांचा जागीच मृत्यू झाला तर 1 न्यायाधीश जखमी झाले. हल्लेखोरानं या 3घांच्या दिशेनं गोळीबार केला होता. येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असलेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी BCCI 15 सदस्यीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असेल तर शुभमन गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. या दोघांशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्षदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा या संघात समावेश आहे. या स्पर्धेआधी इंग्लंडविरोधात 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिकाही भारतीय संघ खेळणार आहे. या मालिकेसाठीही हाच संघ असेल, असं BCCI स्पष्ट केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 65 लाख लाभार्थ्यांना ई-प्रॉपर्टी कार्डचे वितरण. तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी केंद्र सरकारनं विविध उपक्रम राबवल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधणार. आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.